कैमरा एक्शन।
नमस्कार, मी संतोष जुवेकर, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
मला सांग की त्या दरम्यान तू मला म्हणालास की तू हॉटेलमध्ये काम केलंस तुझ्या मावस भावाचं आणि तिथे तू काय करायचंस एक्झॅक्टली?
मी तिथे सगळंच करायचो, काउंटर पण सांभाळायचो, त्याच्या मी तिथे जेवण पण चायनीज पण बनवायला शिकलो, सगळी कामं केली आहेत मी तिथे। मग त्याच्यानंतर मग मी हे छोटे छोटे जॉब करायला लागलो, मला ना फार काहीतरी वेगळं करायचं अशी इच्छा होती, तेव्हापासून तिथून स्ट्रगल करायला सुरुवात केली मी।
तू कुठले कुठले जॉब केले संत्या?
एसटीडी बूथवर काम केलंय, पेपर टाकलाय, लोकांच्या घरच्या रद्द्या घ्यायच्या, मग त्याच्यावरचे पैसे घ्यायचे। मी लिटरली जेव्हा एकांक स्पर्धा वगैरे आम्ही करायला सुरुवात केली तेव्हा पैसे नाही ना एंट्री फीला, आणि घरी काय पैसे देणार नाहीत कोण, तर एक म्हणजे मूर्खपणा आहे तो, पण मजा म्हणून सांगतो, इट्स नॉट ग्रेट थिंग। तुम्ही पूर्वी गटर ते घमेल घेऊन चाळणी घेऊन बसतात, हां हां सोनं शोधते, हां ते काय सोनं मिळतं म्हणे, तर म्हटलं ट्राय केलं तुम्ही पण, मी माझा मित्र आम्ही दोघे बसून ते घमेलच चाळणार, ते काय आम्हाला जमलं नाही आयुष्यात, पण बिल्डिंगला माती पडते ना त्याच्यातनं ते लोखंड असतं, तर ते भंगारवाले विकत घ्यायचे तुमच्याकडे, हां मग कोणाच्या तुटलेल्या चप्पल दिसलं तर काकू चप्पल तुटले टाकून द्या ना प्लॅस्टिकची, घेऊन विकून टाकायचे, अशा गोळा करून विकायचे, म्हणजे पैसा लागतो एंट्री फी घे, मग एखादी कॅसेट विकत आण किंवा पुस्तक, पुस्तकं चोरायचं कॉलेजमध्ये, पुस्तक प्रदर्शन लागलं की वाचायला पुस्तक वाचायची पैसे कुठे आहेत।
पण शिक्षण म्हणजे ते म्हणताना वाया जात नाही आणि वाचलेलं पण वाया जात नाही, त्यामुळे कदाचित तुला त्याची खूप म्हणजे ऍज इन गरज होती असं म्हणणार नाही, गरज प्रत्येकालाच असते, पण त्यातनं तुला खूप फायदा झाला।
पेजर आले ना, पेजरच्या कंपनीत मी कामाला होतो मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून, तर मी एक त्या फिनिक्स अल्केमी प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीत पेजर विकायला गेलो होतो मी, आणि त्याचं पेजरचं प्रेझेंटेशन देत होतो, तर तिथे समीर दळवी तर त्यांनी मला थांबवून घेतलं, ते म्हटलं की तू किती पगार मिळतो असं मला चौकशी, एवढं कुठे तो जातो, म्हटलं विटीला, तर त्यांनी मला सांगितलं की तू राहतोस कुठे, मग ठाण्यात, मग तू इथे माझ्याकडे जॉब कर, तुला असिस्टंट लायझन एक्झिक्युटिव्ह ही माझी पोस्ट होती। मला काही माहीत नाही याचा अर्थ काय, पगार वगैरे पण मस्त 12,000 रुपये चांगलं आहे, आणि ते म्हणजे तुला ट्रेनचा पास देतो आणि इथे बसचा पण पास देतो आणि कधी कधी तुला गाडी घ्यायला येईल गाडी सोडा, मी असं म्हणलं क्या बात आहे, मग त्याच्यानंतर काम करायला सुरुवात केली मी। ते काय विचित्र घेवणदेवण काम होतं फक्त माझं, हे पाकिट नेऊन त्या बॉसला दे, टेंडर पास करून घे, तिथून ये टेंडर पास कर, त्या बॉसला घेऊन जा, त्याच्या बायका पोरांना खाऊ घाल, म्हणलं कंटाळायला लागला, पैसे वाटण्याचा कंटाळायला लागला, हे पुतळ काम आहे, आणि त्याच्यामुळे एकदा माझ्या काहीतरी चू, तर मला काहीतरी कोणीतरी प्रश्न विचारला मी ऑफिसमध्ये, मी आपलं सांगितलं आणि तू रेड पडली होती ऑफिसवर, पण माझ्या वतीने माझा बॉस म्हणाला की नाही त्याला माहीत नव्हतं तो बिचारा चुकून बोललाय, त्याने मला समजवलं, म्हटलं सर मला नकाच करू, मग नाही करायचं काम, नोकरी सोडली, मग माझा कोर्स कम्प्लीट झाला होता, देन आय जॉईन ॲक्वा डॉट कॉम, तिथे मी ॲज अ व्हिज्युलायझर अँड डिझायनर म्हणून जॉब केलं, तेव्हा मी आत्तापर्यंत 7 वेबसाईट डिझाईन केल्या आणि ॲड केल्या, पेपर ॲड डिझाईन केल्या, त्याचे कॉपीराईट्स पण मी केले होते। त्याच्यानंतर मी आय हॅव वर्क्ड विथ आर के स्वामी अँड बीबीडी एज अ डिझायनर ॲड एजन्सीमध्ये, मग त्याच्यानंतर लास्ट जॉब मला आठवतं पॅरेग्राफिक ॲडव्हर्टायझिंग, तिथे मी डिझाईन अँड व्हिज्युअलायझर म्हणून, मग नाटक हा किडा चावला।
महा नाटक किडा कसा चावला, कोणी तुझ्या आयुष्यात नाटक हे आणलं?
मी एडिट माझं क्लास झालं होतं अभिजित चव्हाण आणि मला वाटतं योगेश केळकर, मला अभिजित मला भेटायला आला, त्या अभिजित म्हणलं संध्या बाई नाटक करतायत, लताबाई लता नार्वेकर, आणि तेव्हा आम्ही आमचा ग्रुप होता वसुंधरा कला मंच आमचा ॲमेच्युअर ग्रुप, आणि अभिजित तेव्हा नुकतं काहीतरी प्रोफेशनल नाटक करायला चार चौघी नावाचं, तर मला म्हणलं संध्या बाई नाटक करतायत आणि विक्रम गोखलेत आणि त्यात ना आणखीन एका मुलाची भूमिका आहे, तू जाऊन भेट बाईंना आणि दिलीप कोळकर डिरेक्ट करणार आहेत, माझा क्लास सुरू होता, सरांना सर कॅन गो फुल्लू, हां गो कम फास्ट असं त्यांना सांगितलं, आणि जो गेलो मी डायरेक्ट दादर गाठलं, परत गेलोच नाही क्लासमध्ये, तिथे गेलो भेटलो, मग कंटिन्यू नंतर क्लास दुसऱ्या शिकलो ते म्हणलं भूसुटलं मला यांनी सरांनी, मग ते झालं, मग नंतर क्लास करायचं माझा क्लासची वेळ आहे, आणि मग क्लास झालं की मी वाचनाला जायचो, आणि मग ते वाचन माझ्यासमोर मला वाटत होतं वीरेंद्र प्रधान आहे, समीर धर्माधिकारी माझ्याच रोलसाठी येत होते, पण मला एके दिवशी दिलीप काकांनी जेव्हा लतावी बसल्या होत्या विक्रम काका काय करायचं, बाई म्हणतात की आपण वीरेंद्रशी बोलू, दिलीप काका नाही नाही कोणी नको हा पोरगा बरं आहे मला हात पाहिजे ह्याच करतो, विक्रम काका हा संतोष संतोष कसं ना रे ना करेन, आणि मग मला तेव्हा मला 125 रुपये नाईट होती पहिली, आणि मग ते पहिलं नाटक माझं तिथून सुरू झालं, तेव्हा मी घरी सांगितलं तेव्हा मी जॉब पण सोडला होता ॲक्वा डॉट कॉम, आणि मग जेव्हा घरी कळलं तेव्हा बाबांनी मला एकदम मी आलो होतो घरी, आणि बाबांनी काय रे कसं चाललंय जॉब, मला मस्त एकदम मस्त, बाबा म्हणजे पान खायचे तर डबा होता बाबाकडे, बाबा बसले सोफ्यात, हो पगाराचं काय आलं का पगार, लो आलं बघ स्लीप दाखव, नाही ती ऑफिसमध्ये राहिली, तर बाबा थोबाड जास्त करू नकोस मला कळलं तू जॉब सोडलं असते, म्हणतो म्हटलं जाऊ द्या चल्ला पो, ला सोडला का सोडलास, म्हटलं मी ॲक्टिंगसाठी ट्राय करतोय, कशासाठी मला ऍक्टिंग करायची. अरे भिकाचे भिकेचे डोळे आहेत हा, हे नको सुचले तुला. त्यामुळे बाबा मी डायलॉग बोललो होतो, बाबा एक बार शेर की मी खुनलग गया ना तर शेर घास नाही खात आहे. तर बाबांनी पानाचा डबा फेकून मारला, इथे इथे बसला होता, अजून खूप आहे.
तू तसे तर अनेक सिरियल्स केले, पण मी तुला पहिल्यांदा बघितलं ते म्हणजे वादळवाट ह्या सिरियल मध्ये.
हा तू पाहिलं असेल वादळवाट मध्ये, पण त्याआधी मी काही छोटे मोठे रोल केले होते, पण सर्वात पहिलं म्हणजे ह्या गुजरवाड्या घरात मेजर रोल. हो हो, आजही कुठे असं कोल्हापूर या भागात वगैरे गेलो लोक शेखर परांजपे म्हणून ओळखतात. थँक गॉड, खूप सुंदर सिरियल होती.
मिळाली तुला म्हणजे आता
कॉल आला दादा गोडकरांचा की असं असं आहे एक रोल आहे, तू ये ऑडिशनसाठी. ऑडिशन नाही, मला भेटायलाच बोलवतो, डायरेक्ट मला रोलच त्यांनी दिला. आणि मग कुठे नाटकात तेव्हा मी काम करत होतो, मी यदा कदाचित नाटक करत होतो, यदा धर्मस्य छोटे मोठे रोल करत होतो, मला ते काम मिळालं. मग या गोजीरवाण्या घरात यामुळे मला मिळालं वादळवाट. हा मला आठवतं मंदर देवस्थळींनी शिवाजी पार्कला मी असं बाईक करून जात होतो, पण मंदर देवस्थळी गाडी चालवत जात होतो त्याची. संध्या मी तुला उद्या कॉल करतोय, तू माझ्या सिरियलमध्ये काम करतोयस असं म्हणतो. असं असा रोल मिळाला होता मला गाडीत चालत चालत सांगतो, संध्या उद्या तू मला भेटाले, तू माझ्या सिरियलमध्ये काम करतोयस. दुसऱ्याशी भेटायला गेलो, ते वादळवाट मिळालं. मग क्या बात आहे. मग सर्वात त्याच्या आधी पण ना या गोजीरवाणी घरातच्या आधी माझी होती पोलीस फाईल, निशिकांत कामत मी डिरेक्ट केली, तेव्हा निशिकांत कामत डिरेक्ट करायला, ती माझी सिरियल होती. सिनेमे केले मी, संजय सुरकरांचे दोन सिनेमे केले होते मी, मी सरई चौघडे गेला होता तेव्हा. ब्लाइंड गेम माझी पहिली फिल्म, राजू पाटीलची फर्स्ट फिल्म माझी.